नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींना, अनेक विषयांना, अनेक प्रश्नांना आपण उत्तरं घेतलेली आहेत, मिळालेली आहेत, आणि ती उत्तरं आपल्याला देण्यासाठी अनेक तज्ज्ञ आपल्या बरोबर राहिलेले आहेत नेहमीच. आत्ता जी मालिका सुरू आहे, विचार बदला म्हणजे जग बदलेल किंवा आपलं जीवन बदलेल, ह्या मालिकेमध्ये डॉक्टर सचिन आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आणि आजही आपल्यासोबत डॉक्टर सचिन आहेत. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या एपिसोडमध्ये, मागच्या सत्रामध्ये जेव्हा आपण विषय चाललेला होता की अभिकथनवरून आपण थोडंसं हे केलं की खूपशा सवयी आपल्यामध्ये आहेत. आपण जेव्हा जीवनाला परिवर्तित करण्याचा प्रयत्न करत असतो तर या सवयीमध्ये येऊन उभं राहतात. तर तुम्ही हेही सांगितलं की या सवयी लहानपणामध्ये जेव्हा काही इच्छा आपल्या पूर्ण झालेल्या नसतात किंवा काही गरजा आपल्या असतात, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार झालेल्या ह्या सवयी असतात. जिथे आपण राहतो किंवा ज्या समाजामध्ये आम्ही राहतो, तर एक गोष्ट नेहमीच आमच्या बघण्यामध्ये येते, आम्ही स्वतः त्याचं एक शिकार म्हणायला हरकत नाही, की अगदी उठलेल्या क्षणापासून झोपेपर्यंत अगदी पाठीमागे कोणीतरी लागल्यासारखं छडी घेऊन नुसतं पळत असतो. अगदी लहान मुलं देखील म्हणा किंवा मोठी माणसंही म्हणा, प्रत्येक जण पळतंय. नुसतं एक पळणं हा एक विषय झालेला आहे. हरी झालं पाहिजे, आता हे घडलं पाहिजे, आताच केलं पाहिजे. तर ही एक सवय झालेली आहे, आणि जर ती नाही झाली तर मग त्याचा एक प्रेशर तयार व्हायला सुरू होतो. तर काही लोकांचं म्हणणं आहे की हे असावं, काहींचं म्हणणं आहे की हे नसावं, परंतु बरेचदा आम्ही पाहण्यात येतं की ह्याचा काही ना काहीतरी त्रास होत राहतो, कळत नकळत होत असतो. तर ही जी सवय आहे, ह्या सवयीबद्दल थोडंसं आम्हाला काही सांगाल का तुम्ही?
अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. ह्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये हरी सिकनेस म्हणतो, आणि टेक्निकल भाषामध्ये बोलायचं झालं की दिस इज टाईप ए पर्सनॅलिटी. आणि या व्यक्तींचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे, आणि ह्याचा फार सुंदर इतिहास आहे. ज्या व्यक्तीने याचा शोध लावला तो एक डॉक्टर होता आणि हृदयाचा स्पेशालिस्ट होता, कार्डिओलॉजिस्ट. तर त्याच्याकडे जे पेशंट यायचे तर ते बाहेर सोफ्यावर असे बसलेले असायचे, आणि त्याने तो आतमध्ये पेशंट न बघायचा. तर त्याने बघितलं की त्याचे जे सोफे होते ते खाली जिथे पाय टच होतो तिकडे बरोबर फाटायचे. तर त्याला कळलं नाही की माझे सोफे इथेच का फाटतात, बाकी सगळे सोफे चांगले आहेत तर तिथेच का फाटतात. तर त्याने निरीक्षण करायला सुरुवात केली, आणि तो आपल्या कॅबिन मधून बाहेर बघायचा की बाहेर माझे जे पेशंट बसलेले आहेत ते काय करतायत. तर त्याने ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं की ह्या सगळ्या हार्टचे पेशंट मध्ये असे मेजॉरिटी पेशंट होते जास्तीत जास्त, त्यांना नेहमी घाई असायचे, केव्हा माझा नंबर येतोय, केव्हा माझा नंबर येतोय, आणि ते उतावळे व्हायचे की नंबर नंबर केव्हा येतोय येतोय येतोय, आणि त्यांचा पाय ह्याला लागायचा नेहमी असा. आणि त्या उतावळेपणामध्ये ते पाय लागून लागून तो सोफा फाटायचा. मग त्यांनी काय केलं की ह्या लोकांना ऑब्झर्व करायला सुरुवात केलं की ह्यांच्या स्वभावामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, आणि मग त्यांनी बघितलं की असे जे लोक असतात त्यांना नेहमी ते टाइम कॉन्शियस असतात, म्हणजे वेळेबद्दल ते अतिशय जागृत असतात. म्हणजे एखादी गोष्ट जर 10 वाजता व्हायची असेल तर ते येणार 15-20 मिनिटं अगोदरच येऊन बसणार, किंवा अर्धा तास अगोदर येऊन बसणार, आणि 10 वाजले आणि थोडा वेळ पुढे गेला की हे रेस्टलेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे अतिशय पंक्चुअल, ज्यांना म्हणतात पंक्चुअल हा चांगला गुण आहे त्याच्याबद्दल नाही, पण जर तुमच्या वेळेच्या विरुद्ध एखादी घटना घडली मग ह्यांना सहन होत नाही. आणि असे लोक आयुष्यामध्ये फार सफल असतात. टाईप ए पर्सनॅलिटी वाले पुढे येतात, टॉप येतात, सक्सेसफुल व्यक्ती असतात, बट ऍट कॉस्ट. कारण जेव्हा त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध एखादी व्यक्ती वागते किंवा परफेक्शनच्या विरुद्ध एखादी व्यक्ती वागते तेव्हा त्यांना सहन होत नाही, आणि त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये असे काही स्राव निघतात ज्याच्यामुळे त्यांच्या हृदयाला त्रास होऊ शकतो. आणि आम्ही बघितलंय की अशा लोकांना अल्सर किंवा हृदयाचा आजार होण्याची शक्यता असते. आणि ही पर्सनॅलिटी, हे व्यक्तित्व आम्ही बघतोय की वाढत चाललेलं आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला घाई आहे. मुंबईमध्ये मी ह्या विषयावर जेव्हा बोलत होतो तर एका व्यक्तीने फार सुंदर सांगितलं की मुंबईमध्ये लोकांना खायला पण वेळ नसतो, तर त्यांनी कवितेमध्ये असं सांगितलं की एका हातात वडा आणि एका हातात पाव आणि सगळीकडे नुसती धावाधाव. म्हणजे वडापाव खात खात ते जगतायत, त्यांना ते खायला पण वेळ नाही, नेहमी घाई असते. तर ह्याचं कारण जेव्हा बघितलं तर जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या मनामध्ये ते नेहमी पळत असतात, मनामध्ये एवढे विचार चालत असतात असंख्य, की जे फास्ट मन आहे ते तुमच्या शरीराला पण स्थिर राहायला देत नाही. ते चुटकी में म्हणतात प्रत्येक काम असं झालं पाहिजे, आणि ते काम नाही झालं की मग हे फार डिस्टर्ब होतात. तर अशा व्यक्तींना फार मोठा आजार होण्याची शक्यता असते. दे आर प्रोन टू मेनी डिसीजेस. आणि असे व्यक्ती जेव्हा त्यांच्या मनासारखं होत नाही ते त्यांचा भडका पण उडतो. असे व्यक्ती रागीट पण असतात. म्हणजे हरी घाई आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या चुका, तुम्ही घाई केली तर तुमच्याकडून चुका संभवतात जास्त. म्हणजे ऍक्सिडेंट होणं, म्हणजे तुमच्या हातातली एखादी वस्तू पडणं किंवा तुम्ही नेहमी धडपडणं किंवा अपघात होण्याची शक्यता असते, कारण तुम्ही घाईमध्ये जाण्याचा प्रयत्न करता, वेळ कमी असतो. बाकीच्या लोकांना मी बघितलं लाईनमध्ये पण जेव्हा उभे असतात किंवा ट्राफिकमध्ये असतात तेव्हा ते गाडी अशी काढण्याचा प्रयत्न करतात, यू आर बाउंड टू गो इन टू ऍक्सिडेंट. तर हे घाई करणाऱ्या लोकांचे अपघात होण्याची शक्यता असते, कारण मनामध्ये ते पळत असतात. आणि त्याच्याबरोबर कोणी जर विघ्न आलं मध्ये तर ते ब्लास्ट होतात. तर घाई, अपघात आणि रागावणं ह्या तिघांचं आपापसात कनेक्शन आहे.
डॉक्टर सर, तुम्ही म्हटलात की घाई आणि रागावणं ह्यांचं पण कनेक्शन आहे म्हणून आपापसात. आणि हे रागावणं जे आहे ही पण एक सवय झालेली आहे आता लोकांमध्ये. आम्ही पाहतो की कित्येकदा तरी अगदी सहज बाजारात सुद्धा जाऊन एखाद्या भाजीवाल्याला विचारलं, एकदा सोडून दुसऱ्यांदा जर तीच गोष्ट विचारली तर तो अगदी असं काहीतरी विचित्रपणे रिॲक्ट करतो किंवा बोलतो. किंवा अगदी कुठेही जावा तुम्ही, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत असताना म्हणा, जरा धक्का लागला नाही की लोकांचं रिॲक्शन येतं आणि ते फार विचित्र असतं. तर एक सहन करायची जी शक्ती आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की सहन करू शकत नाहीये, असंही काहीतरी सवयी आमच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत हे आम्ही पाहतो. की नाही, इच्छा नसते पण त्यावेळेला इतकं ते सवयीमुळे होऊन गेलेलं असतं की कळतही नाही आपण कधी. आणि त्याच्यामुळे दिवसभराही तो खराब निघून जातो. की सकाळी जर कुठे वाद झाला की तो दिवसभर अगदी वेळ झाला उठायला, तर विचारलं की बाबा काय वेळ झाला तुला यायला, तर तुम्हाला काय करायचंय, अशी उत्तरं आमच्याकडून जातात नकळत. इच्छा नसते पण होऊन जातात. तर ह्या ज्या काही इनटॉलरन्सच्या म्हणजे सहन न करण्याच्या ज्या काही आमच्यामध्ये सवयी झालेल्या आहेत, तर ह्याचं एक्झॅक्टली कारण काय? तुम्ही म्हटलात मगाशी विचार, पण तरी सुद्धा अजून थोडंसं स्पष्ट सांगाल का? कारण खूप डिफिकल्ट आहे, ह्याचा आम्ही परिणामही बघतो. रिलेशन्स खराब होत चाललेले आहेत आमचे, ह्याचे परिणाम हेही बघतो की आमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम पडतो. पण हे का होतं? कारण परिवर्तन करण्यामध्ये त्याचा किती आम्हाला उपयोग होईल?
येस, ह्याचं मूळ जर कारण आपण बघितलं ते आहे क्रोनिक डिससॅटिस्फॅक्शन किंवा फार जुनी असंतुष्टता तुमच्यामध्ये. आणि हे बिल्डअप झालेलं आहे, हे त्यावेळेला नसतं, आपल्याला दिसतं त्यावेळेला, पण ते तुमच्या जमा झालेलं आहे, भरपूर दिवसांचं जमा झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या इच्छा असतात आणि प्रत्येकाच्या ज्या इच्छा असतात तर सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण नाही होत, ठीक आहे ना? तर ज्या जेवढ्या इच्छा आपल्या आहेत जास्त अनावश्यक, मी दोन शब्द इथे वापरेन, एक असते आवश्यकता आणि एक आहे इच्छा. आवश्यकता ठीक आहे, जसं तुम्हाला चप्पल पाहिजे, कपडे पाहिजे, राहायला घर पाहिजे, दोन वेळचं जेवण पाहिजे, पण जेव्हा ती आवश्यकता इच्छेमध्ये परिवर्तित होते आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली तर जे असंतुष्टता आतमध्ये असते, तुमच्या आतमध्ये असते, ते याला मी डिससॅटिस्फॅक्शन म्हणतो किंवा फ्रस्ट्रेशन, जे आतमध्ये आहे आणि ते जमा झालेलं आहे काही कारणास्तव. आणि सध्या आम्ही बघतो की लोकांनी आपल्या इच्छा एवढ्या वाढवलेल्या आहेत, ज्या प्रकारे ऍडव्हर्टाईज टीव्हीवर येतात, दूरदर्शनवर किंवा आणखीन कुठल्या चॅनलवर, एवढे चॅनल झालेले आहेत. टीव्ही बघताना माझ्याकडे पॅरेंट्स येतात, म्हणतात की आमच्या मुलाचं लक्ष नाही एकाग्रता. मी त्यांना विचारतो की तुमच्या हातात रिमोट कंट्रोल आहे, तुमच्या समोर चॅनलवाला टीव्ही आहे, तर तुम्ही किती सेकंडमध्ये ते चॅनल चेंज करता? जर तुम्ही एक चॅनल काही सेकंड पाहू शकत नाही, तुम्ही मुलाकडून कशी अपेक्षा करणार एकाग्रतेची? इच्छा, टीव्ही पाहिजे, फ्रीज पाहिजे, रेफ्रिजरेटर पाहिजे, मायक्रोवेव्ह ओव्हन पाहिजे, गाडी पाहिजे, आणखीन काय काय पाहिजे, ह्या इच्छा एवढ्या वाढलेल्या आहेत सध्या मार्केटिंग, कारण ऍडव्हर्टायझिंग एवढी होते, बघितल्यावर इच्छा होते घ्यायची. आणि ही पण एक सवय आहे, ह्याला आम्ही कंपल्सिव्ह वायर म्हणतो. तुमच्याकडे पैसे नाही पण ती वस्तू मला पाहिजे, मग ते लोन काढून पण ती वस्तू आणणार घरी. तर ह्या जेवढ्या इच्छा तुमच्या आहेत, आणि मी पुन्हा म्हणतो अनावश्यक इच्छा, अनावश्यक इच्छा जेवढ्या जास्त आणि जेवढ्या त्या अपूर्ण, तेवढी असंतुष्टता तुमच्यामध्ये जास्त, आणि जेवढी असंतुष्ट जास्त आणि त्याबरोबर जर तुमचा स्वभाव असा असेल की तुम्ही कम्पेअर करतात की माझ्या शेजाऱ्याकडे एवढं आहे माझ्याकडे एवढं नाही आहे, तर तो राग बिल्डअप झालेला असतो म्हणजे क्रोध. आणि मग फक्त फार सोपा आहे पुढचं मेकॅनिझम, कोणीतरी बटन दाबायची आवश्यकता असते आणि ते बटन दाबणारे कोणी असू असतं, मग तुमचा दुसऱ्यांदा विचारलेला प्रश्न पण बटन दाबू शकतो. किंवा तुमच्या घरी पाणी नाही आलं एक दिवशी, कपात झाली किंवा एखादा नळ फुटला, तर ते कारण होऊ शकतं, काही कारण होऊ शकतं. आणि मग तो तुमच्यात बिल्डअप झालेला आहे, जो तयार झालेला आहे, तो ब्लास्ट होतो. आणि मग आपण बोलतो अरे ह्या व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे, हा म्हणजे भडका आहे. तर केव्हा भडका उडेल आपल्याला सांगता येत नाही, पण तो एका दिवसाचा नाही आहे, तो भरपूर दिवस तुमच्या जीवनामध्ये ज्या काही परिस्थिती आल्या त्याने तो जमा झाला. आणि ह्यालाच आम्ही संस्कार म्हणतो. सवय पण एक प्रकारचा संस्कार आहे जो तुम्ही बिल्डअप केलेला आहे, आणि योग्य वेळी जर आपण ह्याला नाही हँडल केलं तर पुढे हे समस्या फार मोठी होऊ शकते. डेफिनेटली तुम्ही जसं म्हणालात की शरीरावर याचा इफेक्ट येऊ शकतो, अशा लोकांना आम्ही पाहिले आहे, ब्लड प्रेशरचा आजार आणि ब्लड प्रेशरमुळे पॅरालिसिसचा आजार, किंवा शरीरामध्ये दुखणे राहणं, पोटात दुखत राहणं, पेन बॉडीमध्ये, जिथे पण पेन आहे तर तुमचं इमोशनल पेन बॉडीमध्ये रिफ्लेक्ट होतं, नेहमी दुखत राहणं शरीर, वेगवेगळे आजार आहे, फायब्रोमायल्जिया म्हणतो, काही नाही, सगळे रिपोर्ट तुमचे नॉर्मल आहेत, पण तुमच्या शरीरामध्ये पेन होत राहणार, जरा काय झालं की तुम्ही रडणार, जरा काय झालं की तुम्ही ब्लास्ट होणार. ह्या सगळ्यांचं मूळ जर आपण पुन्हा बघितलं तर ते आहे डिससॅटिस्फॅक्शन, क्रोनिक फार जुनी असंतुष्टता. आणि ह्या सगळ्यांचं परत बीज बघितलं तर ते पुन्हा आपल्या मनामध्ये आहे की तुमचे विचार, अतिशय विचार, अनावश्यक विचार, ज्यांना जन्म देणारे आपणच आहोत ना. अशा वेळेला व्यक्ती बोलतो ना, तू असा वागला ना म्हणून मी असा वागलो, जे तुम्ही आणखीन एक उदाहरण दिलं, ह्याला आम्ही म्हणतो प्रतिक्रियांचं जीवन जगणं किंवा रिएक्टिव्ह नेचर. प्रतिक्रियांचं जीवन मेजॉरिटी लोक आता जगताय आणि त्याला आपण नॉर्मल समजत चाललेलं आहे की नाही मी तसा शांत आहे, पण हा असा वागला ना म्हणून मला असं वागावं लागलं, मी तसं मला राग येत नाही पण हा खोटा बोलला ना म्हणून मी असा आलो. ही जी मान्यता आहे ना, ही मान्यता आपल्याला नुकसान देते. ह्या ठिकाणी चांगली मान्यता, तो खोटं बोलला त्यानेच चूक केली, पण मी कशाला रागावं, कारण रागवल्याने माझं नुकसान होतं, हा विचार त्यावेळेला करत नाही. किंवा दुसऱ्यानेच चूक केली ही त्याचा पार्ट प्ले केला, पण मला स्वतःला वाचवायचंय, मला शांत राहून पण मी बोलू शकतो, रागवण्याची गरज नाहीये, ऍसर्ट करू शकतो मी. ऍसर्ट म्हणजे न रागावता मी मला त्याची माझी गोष्ट मी त्याला सांगू शकतो, ते होत नाहीये कारण आतमध्ये शक्ती नाहीये.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की संतुष्टता नाही आहे, तुम्ही म्हटलात की इच्छा निर्माण होतात, एक आहे की आपल्याला ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि एक आहे इच्छा, तर इच्छा निर्माण होतात त्या इच्छाही आजकाल एवढं सगळं काही आहे उपलब्ध, तुम्ही बघता की MNCs आहेत त्यामुळे पैसाही आता इझिली अवेलेबल आहे, तर ह्या सर्व गोष्टी असून देखील हा स्वभाव आहेच. ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अगदी ऑफिसमध्ये मोठ्या पोस्टवर असलेल्या व्यक्तीकडे नक्कीच ह्या सर्व गोष्टी असणार, तरी सुद्धा ही सवय का, मग ह्या फक्त भौतिक गरजाच आहेत, इच्छा आहेत, का अजून काही आहे ज्याच्यामुळे ह्या सवयी अशा डेव्हलप झालेल्या आहेत आमच्यामध्ये?
येस, प्रिसाइजली हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो की मग जर हे असेल तर हे मग पैसेवाल्यांकडे नसलं पाहिजे, ठीक आहे ना, याचा अर्थ आणखीन कुठेतरी कमी आहे. तर ह्याला आम्ही म्हणतो की वी ऑल वॉन्ट स्पिरिच्युअल डिझायर, आपले सगळ्यांचे स्पिरिच्युअल डिझायर असते, बट वी आर फुलफिलिंग द स्पिरिच्युअल डिझायर इन अ मटेरियालिस्टिक वे. मागच्या मालिकेमध्ये आपण पाहिलं की जसं मला मित्र हवा असेल, पण मित्र मला मिळत नाही तर टीव्हीशी मी दोस्ती केलेली आहे. मला संबंधामध्ये गोडवा हवा आहे, पण तो गोडवा मिळत नाही तर मी गोड पदार्थ खाणार. किंवा मी असं बघितलंय फूड ॲडिक्शनमध्ये की लहानपणी समजा मला एखादा पदार्थ आवडत, शिरा आहे, उपमा आहे, किंवा पोळी आहे, किंवा एखादा लोणचं आहे, तर मला जर हे आवडत असेल लहानपणी, मला ते खाल्ल्यावर बरं वाटत असेल, आता मला पुन्हा एकटेपणा वाटतंय, तर तो पदार्थ मी पुन्हा पुन्हा खाणार, कारण ते खाल्ल्यावर माझ्या लहानपणीच्या ज्या स्मृती आहेत त्या मला आठवतात आणि मला बरं वाटतं. सो फूड ॲडिक्शन, रिलेशनशिप ॲडिक्शन, संबंधामध्ये एका व्यक्तीकडून मला प्रेम मिळतं, एकाकडून मला आत्मविश्वास मिळतं, एक माझं चांगल्या प्रकारे ऐकून घेतं, तर त्या सगळ्यांवर मी डिपेंडंट राहणार. तर ह्या सगळ्यांचं मूळ आहे आपल्या आतमध्ये ज्या भावनिक गरजा आहेत, जे आपण मागच्या मालिकेमध्ये पण पाहिलं की आपल्या सगळ्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, भावनिक गरजा, अटेन्शन आपल्याला पाहिजे, अप्रिसिएशन पाहिजे, येस तुम्ही चांगले आहात असं ऐकणं बरं वाटतं प्रत्येकाला की तुम्ही चांगले व्यक्ती आहात, तुम्ही समजूतदार आहात. हे जर मला नाही मिळालं, माझं स्वतःच स्वमान जर मी चांगल्या प्रकारे नाही डेव्हलप केलं, मला जर ते आई वडिलांकडून कारण शिक्षकांकडून किंवा मित्राकडून नाही मिळालं, तर मग मी ते बाहेरच्या वस्तूंनी किंवा व्यक्तींनी पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि इथे राजयोग मेडिटेशन फार सुंदर काम करतं, कारण राजयोग मेडिटेशन जे ब्रह्माकुमारी शिकवते त्याच्यामध्ये सांगितलं जातं की प्रत्येक आत्मा ओरिजिनली अनादि स्वरूपामध्ये संपूर्ण आहे, शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि परमात्मा जो आपला पिता आहे, जो शांतीचा सागर आहे, तर त्याच्याकडून आपण शांतीची शक्ती घेऊन आपल्या आत्मातला जो खालीपणा आहे, जो आपण बाहेरच्या व्यक्ती आणि वस्तूंनी भरायचा प्रयत्न करतो, तो आपण राजयोगाद्वारे पूर्ण करतो. त्यामुळे जी डिपेंडन्सी आपली झालेली असते, ही डिपेंडन्सी आहे, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहणं. जोपर्यंत टीव्ही नाही तोपर्यंत मी खुश नाही, आणि टीव्ही आला मग दुसरी काहीतरी एखादी वस्तू मला लागणार, आणि ती आली तरी पण मला खालीपणा, जसं तुम्ही म्हणाल ती पुढची स्टेज आहे. आमच्याकडे असे पेशंट येतात, सगळे काही लोक आहेत घरामध्ये, मोठं परिवार आहे, आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत किंवा त्यांचं लग्न झालेलं आहे, छोटी मुलं आहेत, सगळे असताना देखील एकटेपणा, म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, रिलेशनशिप आहे सगळे, तरी पण तुम्हाला एकटेपणा का वाटतोय? ह्याला आम्ही म्हणतो स्पिरिच्युअल व्हॅक्यूम, म्हणजे आध्यात्मिक पोकळी आहे तुमच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी असून देखील तुमच्या आतमध्ये खालीपणा वाटणं, याचा अर्थ ती आध्यात्मिक गरज आहे तुमची, ती पूर्ण नाही झालेली आहे. जशा शारीरिक गरजा असतात, जसं आपल्याला जेवण पाहिजे है ना, कपडे पाहिजे थंडी गरमी पासून, तसं पाणी पाहिजे, अशाच आपल्या भावनिक गरजा पण असतात आणि आध्यात्मिक गरजा पण असतात, सोशल गरजा पण असतात, सामाजिक गरजा की समाजामध्ये तुम्हाला सन्मान पाहिजे, रेस्पेक्ट पाहिजे, तो पण नाही मिळाला. किंवा तुमच्या भावनिक गरजा, कोणी तुम्हाला समजून नाही घेतलं, ऐकलून नाही घेतलं. आणि सगळ्यात महत्वाच्या तुमच्या आध्यात्मिक गरजा, जे तुमचे ओरिजिनल गुण आहेत, जे शांती प्रेम सुख आनंद पवित्रता ज्ञान शक्ती, त्या जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही त्या शोधायचा प्रयत्न करणार कुठेतरी, कारण जोपर्यंत आतून खालीपणा आहे तोपर्यंत ह्या गरजा तुम्हाला त्रास देत राहणार. आणि तिथे मेडिटेशन ब्रह्मकुमारीचं काम करतं. आणि जेव्हा आपण परमात्मा जो ह्या सर्व गुणांचा स्रोत आहे त्याच्याशी आपल्याला जोडतो, त्याच्याशी योग लावतो, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्याकडे येत जातात. आणि ही जी डिपेंडन्सी आहे, एकटेपणा आहे, खालीपणा आहे, किंवा तुम्ही जर म्हणाला जे असहिष्णुता आहे, राग कंट्रोलमध्ये होत नाही, किंवा जी घाई असते, हे सगळे आजार हळूहळू कमी व्हायला. ऑफकोर्स इट इज व्हेरी टफ, एक दिवसात हे होणार नाही, तुम्हाला निरंतर याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग तो हळूहळू आजार कमी झाला की यू कॅन फील द डिफरन्स, की अगोदर ना मी ह्या गोष्टींमध्ये रागवायचो, पण आता ना असं वाटतं की उगाच रागवायची गरज नाहीये, शांतपणे राहू शकतो. घाईचा आजार मी सांगेन की जी घाई मला होती, तर ती घाई याच्यामुळे होते की माझे विचार फास्ट पळत आहे, याच्यानंतर हे करायचं, मग हे करायचं, मग हे करायचं, आणि ते नाही झालं की आय एम डिस्टर्ब. पण जसं मी शांत व्हायला लागतो, मी रिअलाइज करतो, मी अनुभव करतो की मी एक शांत स्वरूप आत्मा आहे, शांतीचा सागर, परमपिता परमात्म्याची संतान आहे, तर जे माझे विचार क्राउडेड होते, गर्दी झालेली, ते विचार सुटसुटीत व्हायला लागतात. आणि अगोदर मला वेळ नव्हता, पण आता मला कळतं की ह्या विचारानंतर दुसरा विचार येईपर्यंत मी शांत आहे, तर मला असं वाटतं की माझ्याकडे वेळ आहे. अगोदर माझ्याकडे वेळ नव्हता, पण हळूहळू जसं मी मेडिटेशन करायला लागतो, मी एकदम शांत झालो की मला असं वाटतं अरे वेळ तर आहे माझ्याकडे, घाई करण्याची आवश्यकता नाही. हा मेडिटेशनचा इफेक्ट आहे. आणि मी रिलॅक्स व्हायला लागतो, जे घाई करण्याचं माझं नेचर आहे ते कमी व्हायला लागतं. अशा लोकांमध्ये आम्ही बघितलं, जेवताना पण एक घास त्याने घेतला तर दुसरा घास रेडी असतो तो जाईपर्यंत, ही घाई असते. हळूहळू त्यांना कळतं रे मी एवढं फास्ट का जेवतोय, एक घास आहे ना तोडणार, तोपर्यंत दुसरा हात मी शांत ठेवू शकतो. हे मला सांगावं लागतं, कारण हे हार्ट पेशंटमध्ये आम्ही फार बघितलेलं आहे, रेस्टलेस होतात, बेचैन होतात, शांत राहा. आणि जसं शांत व्हायला लागल्या ते तुमचं बिहेवियर पण बदला, कारण आतून तुम्ही शांत झाला तर बाहेरून तुमचं बिहेवियर हळूहळू शांत व्हायला लागेल. अशाच प्रकारे तुम्ही जर म्हणाला की इनटॉलरन्स, चला तुम्हाला धक्का लागला ट्रेन मध्ये जाताना, तर त्यावेळेला रिॲक्ट न करता चला गर्दी आहे धक्का लागू शकतो, स्वतःला तुम्ही सावरू शकता आणि त्याला बोलू शकता देखो भैया जरा संभाल के बैठना, त्यावेळेला सरळ मारामारी करायची गरज नाही आहे. पण ते बिल्डअप झालेला तो प्रेशर आहे तो आपण रिलीज होतो मेडिटेशनमुळे. आतली जी पोकळी आहे ती राजयोग ध्यानाने भरून गेले की मग तुम्हाला असं वाटतं की हे सगळं उगाच आपण करत होतो एवढं राग, आणि ते तुम्ही पण रिअलाइज करता आणि तुमच्या बरोबर जी लोक आहेत त्यांना पण कळतं की अगोदर हा व्यक्ती भरपूर रागवायचा पण हल्ली हा शांत झालेला आहे. अँड दॅट इज द चेंज विच इज विजिबल.
ह्याचा अर्थ असा झाला की आंतरिक संतुष्टता भरपूर असणं गरजेचं आहे. ह्या सवयी ज्या आपण एक स्वतःमध्ये निर्माण करतो ह्या सवयी आपल्या आंतरिक कमतरतेमुळे आहे. तर आत्मा ही जी आहे तिचे जे गुण आहेत हे कुठे बाहेर न जाता तिथेच आहेत, परंतु फक्त त्यांना बाहेर आणायचंय, तुम्हाला असंच म्हणायचंय बरोबर. तर ही विधी जी आहे ही राजयोगामध्ये, राजयोगात मेडिटेशनची जी प्रक्रिया आहे जी ब्रह्मकुमारीजमध्ये शिकवली जाते तर तिथे ही शिकवली जाते. तर दर्शको मला तुम्हाला हेच सांगायचंय की डॉक्टर साहेबांनी फक्त दोन उदाहरणामध्ये आपल्याला हे सांगितलंय की खूप असे आपल्यामध्ये सवयी आहेत, वेळ मिळाला तर आपण त्याबद्दलही त्यांच्याशी चर्चा करू. परंतु ह्या अशा सवयी आहेत ह्या आपल्यामध्ये निर्माण होण्याचं कारण त्यांनी किती सोप्या शब्दामध्ये सांगितलं की आपल्यामध्येच आतमध्ये ती कमतरता आहे आणि ती भरून काढण्यासाठी पण जे गरज आहे तीही आतमध्येच आहे, फक्त तिला बाहेर आणायचं आहे. आणि ती विधी त्यांनी सांगितलं की राजयोगा मेडिटेशन, बरोबर डॉक्टर साहेब?
ह्याच्यामध्ये विशेष मी सांगेन की हे एक दोन दिवसात नाही जाणार, ठीक आहे ना? कारण घाईचा आजार इट इज व्हेरी डीप रूटेड. कारण आपल्यामध्ये एवढा ते आतमध्ये खोलात उतरलेला आहे की मी जर घाई नाही केली तर काम होणार नाही. हा जो आतमध्ये जी भीती असते ते लोक त्यांना, ऑफकोर्स मी पुन्हा म्हणेन की येस जिथे आवश्यकता यू मस्ट गो. आम्ही पण इमर्जन्सीमध्ये काम करतो, जिथे आवश्यकता यू हॅव टू गो 100%. पण जर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसेल तर रागवायची आवश्यकता नाही, दॅट टाइम यू हॅव टू रिलॅक्स. तर घाई करणं जिथे आवश्यकता तिथे ते जरूर केली पाहिजे, पण जिथे नाही आवश्यकता आहे तिथे तुम्हाला रिलॅक्स राहता पण आलं पाहिजे. तर टाईप ए बरोबर टाईप बी पर्सनॅलिटी जी टोटली रिलॅक्स पर्सन दोन्ही गरजेचं आहे. तर जेव्हा गरज आहे यू मस्ट गो ऑल आउट 100%, तिथे गेलंच पाहिजे. पण जिथे नाही आहे तिथे उगाच घाई करता कामा नये. हे बॅलन्स आपण ठेवलं पाहिजे आणि हे बॅलन्स राजयोगाच्या अभ्यासाने येतं.
नक्कीच डॉक्टर साहेब, हे बॅलन्स राजयोगाच्या अभ्यासाने येतं. तर दर्शक हो, राजयोगाचा अभ्यास जो आहे हा किती आपल्याला मदतीचा आहे, आपला एकदम सर्वांगी विकास होऊ शकतो निव्वळ ह्या अभ्यासाने. तर हा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही तुम्ही भेट देऊ शकता. तर पुन्हा पुढच्या मालिकेमध्ये किंवा पुढच्या सत्रामध्ये आपण एक नवीन विषय घेऊन डॉक्टर साहेबांची भेट घेऊया. तोपर्यंत नमस्कार.